Today is a very auspicious ceremony that we are observing.
आज एक अतिशय पवित्र समारंभ या ठिकानी घड़ता है.
Two very sincere souls are coming together in marriage for the service of Lord Sri Krishna and all of humanity.
दोन अत्यंत पुण्यवान जीव या ठिकाणी विवाह बंधनामध्ये एकत्र येत आहेत आणि भगवंताची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करत आहेत.
The purpose of human life is to purify our hearts through the service of God.
मनुष्य जीवनाचं ध्येय म्हणजे भगवंताची सेवा करून आपलं अंतःकरण शुद्ध करणं हे आहे.
Our family, social, economic, and occupational duties should be centered around the true purpose of life.
आपलं जे काही घरगुती कार्य आहे, व्यावहारिक जीवन आहे, सामाजिक कार्य आहेत, त्या सर्वांचं केंद्रस्थान म्हणजे भगवंताची सेवा हेच असलं पाहिजे.
The age of Kali Yuga is the time when people try to find enjoyment through various endeavors without Krishna.
या कलियुगामध्ये लोक भगवंताना बाजूला ठेवून वेगवेगळ्या प्रकारे आनंद मिळवण्याचा, सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा भोग घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
श्रील प्रभुपाद एक्सप्लेन्स दॅट ऑल आर एंडेवर्स इन दिस वर्ल्ड आर लाईक ऍडिंग सो मेनी झिरोज टू वन अनदर.
श्रील प्रभुपाद स्पष्ट करतात की या जगामध्ये आपण जे काही प्रयत्न करतो ते सर्व प्रयत्न म्हणजे एकामागोमाग एक शून्यांची बेरीज करण्याप्रमाणे आहे.
Because at the time of death everything is taken away.
कारण मृत्यूच्या समयी सर्व काही हरण केलं जातं.
If you have 10 crores of zeros it all adds up to one zero.
जरी समजा तुमच्याकडे 10 कोटी शून्य असले तरी त्या सगळ्यांची शेवटी किंमत काय होते? शून्य.
However, if you put one in front of zeros, however money you accumulate increases its value.
पण समजा तुम्ही शून्याच्या अलीकडे जर एक हा क्रमांक लावला तर तुमच्याकडे एकच्या पुढे जेवढे शून्य असेल तेवढं तुमच्या धनाची किंमत वाढत जाते.
That one is Krishna.
आणि हा एक म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत.
Anything we do, if it is an offering of devotion to Krishna, has eternal value.
आपण जे काही करतो ते जर आपण भगवंताची सेवा म्हणून केलं तर त्याला शाश्वत किंवा अनंत असं महत्व प्राप्त होतं.
Marriage is especially meant for a man and a woman to come together to dedicate themselves by taking vows to the service of God.
विवाह समारंभ असा आहे की ज्यामध्ये स्त्री पुरुष एकत्र येतात विवाह बंधनामध्ये आणि भगवंताची सेवा करण्याचा दृढ निश्चय करतात.
Where they are partners in assisting one another in purifying their hearts and serving the Lord.
भगवंताची सेवा करणं आणि एकमेकांचं हृदय शुद्ध करण्यासाठी ते एकमेकांचे सहचारी बनतात, सहकारी बनतात.
By personally caring for one another, protecting one another, and encouraging one another, they could achieve the ultimate perfection in life.
तर असं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी ते एकमेकांना मदत करतात, एकमेकांना प्रोत्साहन देतात, एकमेकांची स्तुती करतात, मदत करतात आणि शेवटी जीवनाचं ध्येय प्राप्त करतात.
The heart of marriage is to focus the relationship on chanting the name of God and serving the devotees of the Lord and showing compassion to the suffering souls.
या विवाहाचा जो मुख्य गाभा किंवा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे वैष्णवांची सेवा करणे, भगवंताची सेवा करणे आणि नामस्मरण करणे.
This is the foremost duty.
हे सर्वात प्रमुख किंवा आद्य असं कर्तव्य आहे.
To chant the names of the Lord, to serve the devotees of the Lord, and to show compassion and charity to the suffering souls.
भगवंताचं नामस्मरण करणे, वैष्णवांची सेवा करणे आणि सर्व जीवांवरती दया किंवा करुणा दाखवणं हेच जीवनाचं ध्येय.
If your marriage is centered around these three principles and you show proper respect for one another, then you will find great happiness in this life and eternal joy in the spiritual world.
जर तुमच्या विवाहाचा केंद्रबिंदू ही तीन तत्व असतील तर तुम्हाला जीवनाचं ध्येय प्राप्त होईल.
सचिन अँड प्रीती आर व्हेरी डिअर डिवोटीज.
सचिन आणि प्रीती हे दोघेही मला अतिशय प्रिय असे भक्त आहेत.
दे हॅव अट्रॅक्टेड द हार्ट्स ऑफ सो मेनी ग्रेट डिवोटीज ऑफ द लॉर्ड.
त्यांनी भगवंताच्या अनेक श्रेष्ठ भक्तांचा वरिष्ठ भक्तांचा चित्त वेधून घेतलेलं आहे, आकर्षण घेतलेलं आहे.
We pray at the lotus feet of Srila Prabhupada, all of our previous acharyas and Sri Sri Radha Gopinath, that they bless both of you with their infinite mercy.
मी श्रील प्रभुपाद सर्व पूर्ववर्ती आचार्य पूर्वीचे आचार्य आणि श्री श्री राधा गोपीनाथ यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्या सर्वांचे तुम्हाला पूर्ण आशीर्वाद प्राप्त होत.
And we pray to all of the assembled devotees and guests to offer your prayers that the Lord's blessings make this opportunity of their marriage a great success.
त्याचप्रमाणे इथे जमलेल्या अतिथींना सुद्धा मी नम्र विनंती करतो की कृपया तुम्ही भगवंताकडे प्रार्थना करा की
थँक यू व्हेरी मच
की त्या दोघांचं जीवन यशस्वी हो. धन्यवाद.